भाग 31 विश्वास नारसनी सैतानला पळवला पाहिजे. मार्क याना 5:23 याकूबना 4:7 एका माणूसला बरेच भूत लागले असणारात. त्याला साखरदंड करी बांधी ठेवतात, तरी तो साखरदंड तोडी टाकता. ते वाईट आत्म्याला खूप ताकद असणेल. येशू ख्रिस्तीने त्या भूतला ते माणूस मती निघी जावायला आखना, आणि ते सगळे भूत त्या माणूस माहीत निघी घेत, आणि तो माणूस मुक्त होईना. मग त्यांनी त्यांना मित्रसला आखना, येशून त्याला कसा बरा करणार. येशू ख्रिस्ताने खूप लोकसला भूतस पाहिन सोडवना. दुष्ट आत्मा व भूत सुद्धा येशून ऐकत. आज जर कुणाला भूत किंवा एखादा दुष्ट आत्मा लागणार तर तुम्ही त्याला विरोध करा. प्रभू येशूनी जवळ प्रार्थना करा, प्रभू येशू मला दुष्ट आत्मपै दूर ठेव. जे येशूवर विश्वास ठेवत, त्यांनी आज्ञा पाळत, त्यांनी वचनवर चालत, त्याचपैकी प्रार्थना करील्या. ज्या वेळेस आपण देवनी आज्ञा पाळत, तेव्हा देव आपला रक्षण करत.